नमस्कार, मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी आर आर पाटील यांची गाडी सुसाट सुटली होती। राज्याचं ग्राम विकास मंत्रीपद मिळताच त्यांनी राबवलेलं ग्राम स्वच्छता अभियान अखंड महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं होतं। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद हे देखील त्यांच्याच गळ्यात पडलं। आबांच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढलं। आबा यशाच्या शिखरावर असताना तासगाव विधानसभा मतदारसंघाला ते म्हणावा तितका वेळ देऊ शकले नव्हते। त्याचा फायदा काँग्रेसचे तत्कालीन नेते संजय काका पाटील यांनी उठवला। दुष्काळी परिस्थितीत अपूर्ण सिंचन योजनांसह पिण्याचं, सिंचनाचं पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हातात घेऊन त्यांनी आबांना लक्ष्य केलं। मतदारसंघातील प्रश्न उचलून त्यांनी आबांना खिंडीत गाठलं। त्यातच 2004 ची विधानसभा निवडणूक लागली। काँग्रेसच्या संजय काकांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांना काँग्रेसच्या नेत्यांची रसद मिळाली। आबा विरुद्ध काका अशी झालेली ती निवडणूक राज्यभर गाजली। परिणामी निवडणूक अंगलट येत असल्याचं लक्षात येताच स्वतः आबा तासगावात तळ ठोकून बसले। तोपर्यंत संजय काकांनी आबांचा मतदार खेचला होता, त्यामुळे 2004 च्या निवडणुकीत आबांना अवघ्या 3200 मतांनी निसटता विजय मिळाला। त्यानंतर आबांनी कधीही मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं नाही। कट्टर विरोधक असलेल्या संजय काकांना राष्ट्रवादीत घेतलं आणि विरोध कायमचा संपवला। त्यानंतर विकास कामांचं जाळं उभारत आपल्या मातीतील मतदारांची नाळ अखेरच्या श्वासापर्यंत तुटू दिली नाही। तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आर आर पाटील उर्फ आबांचे नेतृत्व गुण सुरुवातीला हिरले ते वसंतदादा पाटलांनी। आर आर पाटील हे पहिल्यांदा 1979 मध्ये सावळज गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले। ते 1979 ते 1990 या कालावधीतील जिल्हा परिषदेचे सदस्य होते। 1990 ते 2014 या काळात आबा सलग विधानसभेवर निवडून आले। तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले। 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले, तेव्हा शिवसेना भाजप युतीचे सरकार होते। राजकीय अभ्यासाचा वापर करत आबांनी त्यावेळी सत्ताधारी भाजप शिवसेनेला अनेकदा कोंडीत पकडले होते। त्यानंतर आबांची छाप संपूर्ण महाराष्ट्रभर पडली। शरद पवारांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। आबांनीही काँग्रेस सोडत त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। याच काळात शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी आबांची ओळख निर्माण झाली। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये होती। याच्या जोरावर आबांनी राजकारणात वाटचाल सुरू केली। आबांच्या यशाचा चढता आलेख पाहून त्यांचे विरोधक निर्माण झाले। त्यानंतर 2004 ची निवडणूक आबांसाठी अटीतटीची ठरली। 1999 मध्ये राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आणि या आघाडीला सत्ता मिळाली। शरद पवारांनी आबांच्यावर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली। पवारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत आबांनी जोमानं कामाला सुरुवात केली। पदभार घेतल्यानंतर काही महिन्यातच त्यांनी राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं। गावागावाला स्वच्छतेचं महत्व पटवून देऊन लोकांमध्ये आपली गावे स्वच्छ ठेवण्यासाठी जागृती केली। आबांचं ग्राम स्वच्छता अभियान अखंड महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं। त्यातच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली। आबांच्यावर जबाबदारांचं ओझं दिवसेंदिवस वाढत गेलं। आबा यशाच्या शिखरावर असताना स्वतःच्या तासगाव विधानसभा मतदारसंघाला मात्र म्हणावा तितका वेळ देऊ शकत नव्हते। आबांनी दुसऱ्या फळीतील नेत्यांवर मतदारसंघातील कामांची जबाबदारी सोपवली होती, त्यामुळे आबांचा जनसंपर्क कमी झाला। प्रसंगी आबांना भेटायचं असेल तर अनेकांना मुंबई गाठावी लागायची। सांगली जिल्ह्याला 2002 पासून दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या. त्यातच आबांचा तासगाव मतदारसंघ दुष्काळी पट्ट्यात येत असल्यानं पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. दुष्काळाची तीव्रता वाढल्यानंतर चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. मात्र आबांना या समस्या सोडवताना अडचणी आल्या. त्यामुळे त्यांना मतदारसंघातील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्याचा फायदा आबांचे त्यावेळीचे विरोधक व काँग्रेस नेते संजयकाका पाटील यांनी उचलला. त्यांनी जोरदार आंदोलन करत आबांना अडचणीत आणलं. आरार आबांचा मतदारसंघात जनसंपर्क कमी होत असताना सप्टेंबर 2004 मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली. आबा प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना केवळ मतदारसंघापुरतं पाहून चालणार नव्हतं. त्यामुळं आबांचे राज्यभर दौरे सुरू झाले. तिकीट वाटपापासून स्टार प्रचारक अशी भूमिका बजावत असल्यानं आबा फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच तासगावात दाखल झाले होते. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असतानाही काँग्रेसचे संजय काका यांनी बंड करीत आबांच्या विरोधात शड्डू ठोकला आणि तासगावमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत आबांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते नव्हते, मात्र तासगावातील मतदार त्यांच्या सोबत आले. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचं त्याच वेळी स्पष्ट झालं होतं. 1999 मध्ये संजय काकांनी तासगाव मतदारसंघातून आबांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभव सहन करावा लागला होता. 2004 मध्ये पुन्हा आबांच्या विरोधात निवडणूक लढवून विधानसभेत एंट्री मारण्याचा चंग संजय काकांनी बांधला. एकीकडे आबा स्टार प्रचारक आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर जोरदार भाषण करीत असताना मतदारसंघात मात्र त्यांची चांगलीच कोंडी झाली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उमेदवार संजय काका यांच्या साथीला काँग्रेसचा एकही बडा नेता आला नाही. मात्र तालुक्यातील नेत्यांना सोबत घेऊन आबांच्या विरोधात त्यांनी रान पेटवलं होतं. आबांनी सलग 3 वेळा आमदारकी मिळवूनही तालुका दुष्काळाच्या छायेत होरपळत असल्याचं मतदारांना संजय काकांनी पटवून दिलं. आबा राज्यभर सभा गाजवत असताना संजय काकांनी तासगाव मतदारसंघ गाजवण्यास सुरुवात केली होती. संजय काकांच्या जोडीला कुणीही बडा नेता नसताना आबा विरोधक म्हणून ते राज्यभरात चर्चेत आले. आबांच्या विरोधात मिळत असलेल्या प्रसिद्धीने संपूर्ण राज्याचं लक्ष तासगाव मतदारसंघाकडे लागलं होतं. स्वच्छ प्रतिमा असलेल्या आबांना हिसका दाखवण्यासाठी राज्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी संजय काकांना रसद पुरवली. त्यामुळं आबा स्वतःच्या मतदारसंघातच अडचणीत आले. विरोधकांकडून जोरदार आरोप होत असताना निवडणुकीच्या अखेर टप्प्यात आबांना मतदारसंघात तळ ठोकावा लागला. कमी झालेला संपर्क, मतदारांशी तुटलेली नाळ जोडेपर्यंत आबांच्या नाकीनऊ आले. तरीही हार न मानता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मतदारसंघातील मोठ्या गावात सभा घेऊन मतदारांना खेचण्याचा प्रयत्न केला. आपल्याला उशीर झाल्याची चूक आबांना त्यावेळी उमगली होती. 2004 विधानसभा निवडणुकीत आबांना 70,483 मतं मिळाली, तर आबांच्या विरोधात अपक्ष लढलेले संजय काकांना 64,179 मतं मिळाली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत आबा अवघ्या 3200 मतांनी निवडून आले. आबांनी निसटता विजय मिळाला असल्याची कबुलीही त्यावेळी दिली होती. विजय हा विजयच असतो, तो एका मताने असो अथवा 3,500 मतांनी असो, असे सांगत मतदारसंघात सैल झालेली पकड पुन्हा मिळवली. काही वर्षातच आबांचे कट्टर विरोधक मानले जाणारे संजय काका पाटील यांनाच 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतलं. संजय काकांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं आणि आबांनी मतदारसंघातील विरोध कायमचा संपवला. त्यानंतर आबांनी कधीही मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले नाही. लोकांशी संपर्क कायम ठेवला. विकास कामांचं जाळं उभारत आपल्या मातीतील मतदारांशी नाळ शेवटपर्यंत तुटू दिली नाही. त्यामुळे 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत आबांचं मताधिक्य वाढतच गेलं आणि आबांच्या यशाचा मार्ग सुकर होत गेला.
हा होता सरकार नामाचा विशेष पॉडकास्ट राजकारण.
आजचा राजकारणाचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्ही हा पॉडकास्ट युट्यूबवर पण ऐकू शकता. तुमच्या या भागावरील प्रतिक्रिया सूचना आम्हाला आवर्जून कळवा आणि हा पॉडकास्ट तुमच्या मित्र आणि परिवाराबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.